चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंधरा ऑक्टोबर नंतरच मान्सूनची माघार। यंदाच्या मान्सूनचा राजस्थानातून सुरू होणारा प्रवास लांबल्यामुळे अजूनही सर्वत्र पावसाचा मुक्काम चांगलाच वाढला आहे। राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास 1 ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहे। तसंच महाराष्ट्रातही पाऊस नवरात्रोत्सवातही रेंगाळणार आहे। त्यामुळे राज्यातून दिनांक 15 ऑक्टोबर नंतरच मान्सून माघार घेईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। वास्तविक पाहता मान्सून जुलै महिन्याच्या मध्यावधीतच संपूर्ण देश व्यापत असतो, पण यंदा मात्र मान्सून सरासरी वेळेपेक्षा उशिराच आला। त्यानंतर मात्र मान्सून जोरदार बरसला। देशातील किरकोळ भाग वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला। अनेक भागात महापुरानंही जीवन विस्कळीत केलं। शिवाय शेतीचं पिकांचं अतोनात नुकसान या पावसानं केलं आहे। आता जरा कुठे जीवन पूर्वपदावर येत आहे, मात्र पावसानं काही मुक्काम अजून हलवलेला नाही। मान्सूननं 1 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करणं गरजेचं आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। सध्या मध्य पाकिस्तान आणि आसपासच्या भागात तसंच पश्चिम राजस्थान या भागात पाऊस सुरू आहे, त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास विलंब होत असल्याचं दिसून आलं आहे। पाऊस परतण्यासाठी पश्चिम राजस्थानच्या भागात अँटीसायक्लिन तयार होणं गरजेचं आहे। तसंच हवेतील आर्द्रता कमी असणंही आवश्यक आहे, पण सध्या अशी स्थिती दिसत नाही, त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडला आहे।